माय बाप हो, बहिणी आणि भावांनो, माझा तुम्हाला नमस्कार। आम्ही सगळे माणसं या जगात राहतो, वागतो, बोलतो, चालतो, पण एकाच्याही जीवनात सुख, शांती, समाधान नाही। आम्ही इकडे तिकडे भटकलो, आम्ही कुठून आलो, कुठं चाललो याचा काहीही आम्हाला माहिती नाही। परंतु आमच्या जीवनात सुख, शांती आणि आमच्या जीवनाची समज याच्यासाठी आमच्यामध्ये हे पाप, दुष्कृत्य, आमचा रंगेलपणा, आमचं सैराचार याच्यामुळं आम्ही सर्व काही इसरलो, देवाला पण इसरलो। ज्या देवानं आम्हाला बनवलं त्या देवापासून आम्ही वेगळे झालो। सुख आणि शांती हे आम्हाला त्या वरूणच्या देवापासून भेटते आणि ही शांती आम्हाला मिळण्यासाठी देवानंच एक योजना आखली आणि ती योजना म्हणजे तो स्वतः माणसाचं रूप घेऊन या जगात आला। त्याने एक मार्ग स्वर्गात जायसाठी दिला, सुख, शांती, समाधान देण्यासाठी, आणि तो म्हणजे येशू। हा कोणता मार्ग आहे या मार्गाची आम्ही जरा विचार करावा, याची चर्चा करावी। कोणता बरं मार्ग आहे, जर आम्ही त्याचा स्वीकार केला तर आमच्या जीवनात दया, सुख, शांती मिळेल। माझ्या प्रिय माबाप हो, तुम्ही थोडासा विचार करा आणि आपण पापी आहो हे जाणून घ्या। आपण देवाच्या हातचे बनलेले आहोत, पण आमच्या वागणुकीमुळं, पापामुळं देवापासून आमचा संबंध तुटला आणि आम्हाला पुन्हा देवाच्या जवळ घ्यावं अशी त्याची इच्छा आहे। म्हणूनच त्यानं त्याचा पुत्र या भूतलावरती माणसाचं रूप घेऊन पाठवला। आणि तुम्हाला जर सुख, शांती आणि स्वर्गाचं सुख पाहिजे असेल तर येशूवर विश्वास ठेवा। हाच तो मार्ग आहे आणि या मार्गाचा स्वीकार करा। प्रभू देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ।